विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील हडपसर आणि फुरसुंगी इथल्या मॉलमध्ये बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा मारून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक केली. अमनोरा मॉल इथं 2 आणि फुरसुंगी इथं 1 अशा 3 ठिकाणांहून अंदाजे 120 आरोपी बनावट गेमिंग वेबसाईटद्वारे पैसे जिंकण्याचं आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळत होते. अपेक्स अॅक्च्युअर, जेकेएल इंडिया सोल्युशन अशा नावाने हे कॉल सेंटर सुरू होतं. पोलिसांनी 18 तास छापा घालून कारवाई करत शेकडो संगणक, हार्ड डिस्क, मोबाईल फोन आणि इतर तांत्रिक पुरावे जप्त केले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळा परवा सोमवारी 15 जूनपासून पुन्हा सुरू होणार असून नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचं उत्साहपूर्ण वातावरणामध्ये स्वागत करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. विशेषतः इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्याच दिवशी सर्व महापालिका शाळांमध्ये शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी, नगरसदस्य, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची उत्साहपूर्ण सुरुवात व्हावी यासाठी ते पालकांशी संवाद साधणार आहेत. केंद्र शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयांतर्गत प्रशिक्षण महासंचालनालय यांनी देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं श्रेणीकरण जाहीर केलं असून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोरवाडी इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेनं उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखत देशपातळीवर मानाचं स्थान मिळवलं आहे. प्रशिक्षण महासंचालनालयानं आयटीआयद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची गुणवत्ता, शैक्षणिक कामगिरी, प्रशिक्षण सुविधा, रोजगाराभिमुखता, संस्थात्मक व्यवस्थापन आणि विविध कार्यक्षमतेच्या निकषांच्या आधारे डेटा आधारित ग्रेडिंग पद्धत लागू केली आहे. या पद्धतीनुसार शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी DGTMIS पोर्टलवरील माहितीच्या आधारे देशातील सर्व आयटीआयचं मूल्यमापन करण्यात आलं. वसुंधरेचं संरक्षण, नैसर्गिक साधन स्रोतांचं जतन आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या 7व्या माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत हरित शपथ या ई प्रतिज्ञा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांनी पर्यावरणपूरक सवयी अंगीकारून वसुंधरा संवर्धनासाठी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलं आहे. उपक्रमांतर्गत नागरिकांना माझी वसुंधरेच्या संकेतस्थळावर जाऊन वैयक्तिक अथवा सामूहिक स्वरूपात हरित शपथ घेता येणार आहे. पर्यावरण संरक्षणासाठी घेतलेल्या या ई प्रतिज्ञा आणि त्यानुसार राबवण्यात आलेल्या कृतींच्या आधारे सहभागी व्यक्ती आणि गटांचं गुणांकन करण्यात येणार आहे. वृक्षसंवर्धन, जलस्रोतांचं जतन, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत आणि स्वच्छता यांसारख्या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणं हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करून भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घेणं आवश्यक आहे. काँग्रेसचे दिवंगत कार्यकर्ते धनंजय थोरात प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले, मुश्ताक पटेल आणि ज्येष्ठ संगीतकार सलील कुलकर्णी यांना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आज पुण्यात प्रदान करण्यात आला. धनंजय थोरात यांच्या आठवणींना उजाळा देताना राऊत यांनी सांगितलं की कुठल्याही आमिषाला ते बळी पडले नाहीत. ते केवळ एकदाच नगरसेवक झाले तरीही पक्षात टिकून राहिले. आज मात्र परिस्थिती अगदी उलटी झाली आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की गेल्या 18 वर्षांपासून सामाजिक आणि संगीत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. धनंजय थोरात यांच्यासारखे कार्यकर्ते तयार होण्याची गरज आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पुण्यात आयोजित करण्यात येत असलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्थळ निश्चित करण्यासाठी साहित्य परिषद, साहित्य महामंडळ, आयोजक संस्था, समर्थ युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज 3 स्थळांची पाहणी केली. स्थळ निश्चितीची घोषणा उद्या करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशनच्या सहकार्यानं 100वं साहित्य संमेलन पुण्यात आयोजित करण्यात येत आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील मान्सूनपूर्व तयारीला गती देण्यात आली असून आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी विविध नाले आणि नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला. नाले स्वच्छतेची कामं वेळेत पूर्ण करून सखल भागात पाणी साचू नये आणि पूरस्थिती टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शिक्षक कॉलनी, पिंपळे निलक परिसरातील मुळा नदीपात्राची पाहणी करताना डॉ सूर्यवंशी यांनी नदी आणि नाल्यांच्या वहनक्षमतेबाबत माहिती घेतली. अतिवृष्टीच्या काळात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या संभाव्य ठिकाणांची दखल घेऊन तिथं तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले. हवामान. पुणे आणि परिसरात अद्याप उन्हाचा कडाका आहे, पावसाचा मागमूस नाही. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.